एक व्यक्ति था जिसको एक बड़ी अजीब सी बीमारी थी। बीमारी ऐसी थी कि जब वो सोता था तो उसको स्वप्न में उसकी जो खटिया है कॉट, उसको नीचे स्वप्न में जानवर दिखाई देते थे, सांप, अजगर, शेर, भयंकर प्राणी दिखाई देते थे बहुत सारे। बहुत परेशान था वो, रोज सुबह उठता था तो डर, धड़ 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 धड़, स्वप्न में भयंकर प्राणी रात में। तो जब जाता था, गुजरता था रास्ते से, तो सब लोग देखते थे, बेचारा इतना दुखी, एक ही स्वप्न रोज दिखता है और बहुत खतरनाक खतरनाक प्राणी दिखते हैं स्वप्न में। तो बहुत सारे चिकित्सकों के पास गया, डॉक्टर्स के पास, कई साइकेट्रिस्ट साइकोलॉजिस्ट को दिखाया, पर बीमारी ठीक नहीं हुई। और एक दिन अचानक ऐसे हुआ कि वो सुबह उठा और बहुत खुश था और खुशी खुशी झूमते झूमते रास्ते से जाने लगा। तो लोगों को आश्चर्य हुआ कि क्या हुआ, इसकी बीमारी कैसे ठीक हो गई। तो वो कहता है, मेरी बीमारी अभी ठीक हो गई। तो वो कहते हैं, कैसे? तो पूछते हैं कि मेरा एक लौकिक, मेरा दूर का एक भाई है, वो आया और वो कारपेंटर है, तो उसने मेरे खटिया के चारों पैर काट दिए और तब से मुझे इस बीमारी से मुक्ति मिल गई।
व्यक्ति दूर ವಿಚಿತ್ರವಾದ ಕಾಯಿಲೆ ವ್ಯಕ್ತಿಗೆ ಏನಪ್ಪ ಅಂದ್ರೆ, ರಾತ್ರಿ ಹೊತ್ತು ಮಲ್ಕೊಂಡ ತಕ್ಷಣ ಅವ್ರ ಮಂಚದ ಕೆಳಗಡೆ ಭಯಂಕರವಾದಂತ ಪ್ರಾಣಿಗಳು, ಹುಲಿ, ಮೊಸಳೆ, ಹಾವು, ಆ ತರ. ಬೆಳಗ್ಗೆ ಇದ್ರೆ ಏನು ಸಮಸ್ಯೆ ಇಲ್ಲ, ಆದ್ರೆ ಅವ್ರಿಗೆ ತುಂಬಾ ಬೇಜಾರಾಗ್ತಿತ್ತು ಮತ್ತೆ ದುಃಖ ಆಗ್ತಿತ್ತು. ದಿನ ರಾತ್ರಿ ಆದ್ರೆ ಒಂದೇ ಸ್ವಪ್ನ, ಇಷ್ಟು ಭಯಂಕರವಾದಂತಹ ಪ್ರಾಣಿಗಳು. ದುಃಖಿಯಾಗಿ ಅವ್ರ ರಸ್ತೆಲ್ಲಿ ಹೋದ್ರೆ ಜನಕ್ಕೆಲ್ಲ ಅನ್ಸೋದು, ಅಪ್ಪ ಇವ್ರಿಗೆ ಎಷ್ಟೊಂದು ದುಃಖ ಇದೆಯಲ್ಲ ಅಂತ. ಆ ವ್ಯಕ್ತಿನೂ ಸಹ ಬೇಕಾದಷ್ಟು ಡಾಕ್ಟರ್ಗಳಿಗೆಲ್ಲ ಸೈಕಿಯಾಟ್ರಿಸ್ಟ್ ತೋರಿಸಿದ್ರು, ಏನು ಪ್ರಯೋಜನ ಆಗ್ಲಿಲ್ಲ. ಬಟ್ ಒಂದಿನ ತುಂಬಾ ಖುಷಿಯಾಗಿ ರಸ್ತೆಯಲ್ಲಿ ಬರ್ತಿರ್ತಾರೆ, ಎಲ್ರಿಗೂ ಆಶ್ಚರ್ಯ ಆಗುತ್ತೆ, ಇಷ್ಟು ದಿನ ದುಃಖದಲ್ಲಿ ಓಡಾಡ್ತಿದ್ದೆ, ಇವತ್ತೇನು ಇಷ್ಟೊಂದು ಖುಷಿಯಾಗಿದ್ದಾನಲ್ಲ ಅಂತ. ಆಮೇಲೆ ಕೇಳ್ತಾರೆ, ಏನು ನಿನ್ನ ಕಾಯಿಲೆ ವಾಸಿ ಆಯ್ತಾ ಅಂತ. ಹೌದು, ನನ್ನ ಕಾಯಿಲೆ ವಾಸಿ ಆಯ್ತು. ಅದೇ ವಾಸಿ ಆಯ್ತು, ಇಷ್ಟೆಲ್ಲ ಪ್ರಯತ್ನ ಪಟ್ಟೆ ಆಗಿರ್ಲಿಲ್ವಲ್ಲ. ನಮ್ಗೆ ದೂರದ ಒಬ್ಬ ಸಹೋದರ ಇದ್ದಾನೆ, ಅವ್ನು ಬಂದ್ಬಿಟ್ಟು ನನ್ನ ಮಂಚದ್ದು ನಾಲ್ಕು ಕಾಲನ್ನೆಲ್ಲ ಕತ್ತರಿಸ್ಬಿಟ್ಟಿದ. ಆಗ ಏನಾಯ್ತು, ಪ್ರಾಣಿಗಳು ಹೋಯ್ತು, ಕಾಯಿಲೆ ದೂರ ಆಯ್ತು.
दूर का भाई आया, कारपेंटर है और उसने पैर काट दिए खटिया के, तब से कोई भी डरावने सपने नहीं आते हैं। टीवी, मोबाइल, इंटरनेट, सोशल मीडिया, चार पैर है।
ನಾಲ್ಕು ಕಾಲಗಳು ಯಾವುದು ನೀವು ಮಲ್ಕೊಳ್ಳ ಮಂಚಕ್ಕೆ? ಟಿವಿ, ಮೊಬೈಲ್, ಇಂಟರ್ನೆಟ್,
सोशल मीडिया। तो उस कहानी में तो खटिया में चार पैर थे, जो चार पैर काट दिए और उस पैर के नीचे, खटिया के नीचे डरावने प्राणी दिखाई देते थे। परंतु आज हम ऐसे सात पैर जिसके अंदर डरावने प्राणी हैं, तो ऐसी इस डिजिटल दुनिया की सात बातें देखेंगे जिनके अंदर विकार, विकर्म, व्यर्थ, निगेटिव, हिंसा सब कुछ पनप सकते हैं, सब कुछ थ्राइव, नरिश, सब कुछ बढ़ सकते हैं। तो वो कौन सी ऐसी इस डिजिटल दुनिया की बातें हैं जो हमें पता रहनी चाहिए और जिनके हम अधीन न हो जाए, उसकी हम चर्चा आज करेंगे।
ಆ ಮಂಚಕ್ಕೆ ನಾಲ್ಕು ಕಾಲಿತ್ತು ಕಟ್ ಮಾಡಿದ್ರು, ಆದ್ರೆ ಇದು ಡಿಜಿಟಲ್ ಜಗತ್ತಿನಲ್ಲಿ ಈಗ ಏನಿವ್ರು ಹೇಳಿದ್ರು, ಟಿವಿ, ಇಂಟರ್ನೆಟ್, ಮೊಬೈಲ್ ಮತ್ತೆ ಸೋಷಿಯಲ್ ಮೀಡಿಯಾ, ಇದು ಒಂದೊಂದು ಕಾಲೊಳಗಡೆ ಬೇಕಾದಷ್ಟು ಭಯಂಕರವಾದಂತ ಪ್ರಾಣಿಗಳಿದೆ. ಯಾವುದರಿಂದ ನಮಗೆ ತುಂಬಾ ನಷ್ಟ ಆಗತ್ತೆ, ದುಃಖ ಆಗತ್ತೆ, ಅಥವಾ ನಾವು ಅದನ್ನ ಒಂದು ಅಪವಿತ್ರತೆನಲ್ಲೋ ಅಥವಾ ವಿಕಾರದಲ್ಲೋ ಹೋಗುವಂತ ಚಾನ್ಸ್ ಇರುತ್ತೆ. ಇದಕ್ಕೆ ನಾವು ಅಧೀನರಾಗಬಾರ್ದು ಅಂದ್ರೆ ನಾವು ಅದಕ್ಕೆ ಏನ್ ಮಾಡ್ಬೇಕು ಅನ್ನುವಂತ ಮಾತಿನ ಚರ್ಚೆ ಈಗ ಮಾಡ್ತಾರೆ.
ಆಜ್ ಜೈಸೆ ಯುಗ್ ಮೇ ಹಮ್ ರಹತೆ ಹೈ ವೋ ಕಂಪ್ಲೀಟ್ ಡಿಜಿಟಲ್ ಯುಗ್ ಹೈ. ಯಹಾಂ ಪರ್ ಯದಿ ಹಮ್ ಅಪ್ನೆ ಆಪ್ ಕೋ ಇಸ್ ಡಿಜಿಟಲ್ ದುನಿಯಾ ಕೆ ಸಾಥ್ ನ ಚಲಾಯೆ ತೋ ಬಹುತ್ ಪೀಚೆ ರಹ ಜಾಯೆಂಗೆ. ಅಭಿ ಪಹಲೆ ಜೈಸಾ ನಹಿ ರಹಾ ಹೈ, 20 ಸಾಲ 10 ಸಾಲ ಪಹಲೆ ಜೈಸಾ ದುನಿಯಾ ಥಿ. ದುನಿಯಾ ಡಿಜಿಟಲ್ ವರ್ಲ್ಡ್ ಟೆಕ್ನಾಲಜಿ ಮೇ ಬಹುತ್ ಆಗೆ ಚಲಿ ಗಯಿ ಹೈ, ಔರ್ ಯದಿ ಹಮೆ ಇಸ್ ದುನಿಯಾ ಕೆ ಸಾಥ್ ಸಾಥ್ ಚಲನಾ ಹೈ ತೋ ಯೇ ಡಿಜಿಟಲ್ ಟೆಕ್ನಾಲಜಿ ಬಹುತ್ 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 ಜರೂರಿ ಹೈ. ಯದಿ ಹಮ್ ಕಹತೆ ಹೈ ಕಿ ಹಮ್ ಬಿಲ್ಕುಲ್ ಯೂಸ್ ನಹಿ ಕರೆಂಗೆ ತೋ ಸೇವಾಯೆ ಭಿ ನಹಿ ಹೋ ಸಕ್ತಿ ಹೈ. ಸೇವಾಓ ಕೆ ಲಿಯೆ ಬಹುತ್ ಜರೂರಿ ಹೈ. ಬಹುತ್ ಬಡಾ ಏಕ್ ಲಿಫ್ಟ್ ಹೈ ಜೋ ಆಜ್ ಮೀಡಿಯಾ ಕಾ ಇತನಾ ವಿಸ್ತಾರ ಹುವಾ ಹೈ, ಜೋ ಬಾಬಾ ಯಹಾಂ ಆತೆ ಔರ್ ಹಮ್ ಉನ್ಕೋ ಯಹಾಂ ದೇಖ್ ಸಕ್ತೆ ಹೈ, ಮೊಬೈಲ್ ಮೇ ದೇಖ್ ಸಕ್ತೆ ಹೈ. ತೋ ವೋ ಸಾರಿ ತೋ ಬಾತೆ ಹೈ ಔರ್ ಹಮ್ ಸಬ್ ಉಸ್ಕಾ ಯೂಸ್ ಭಿ ಕರ್ ರಹೆ ಹೈ. ಪರಂತು ಹಮ್ ಆಜ್ ಕುಚ್ ಐಸಿ ಬಾತೋ ಕಿ ಚರ್ಚಾ ಕರೆಂಗೆ ಕಿ ಕಭಿ ಕಭಿ ಯೇ ಸಬ್ ಕರ್ತೆ ಹುವೆ, ಯೂಸ್ ಕರ್ತೆ ಹುವೆ ಔರ್ ಸೇವಾ ಕೆ ನಾಮ್ ಪರ್ ಯೇ ಸಬ್ ಪ್ರಯೋಗ ಕರ್ತೆ ಹುವೆ ಕಹೀ ನಾ ಕಹೀ ಹಮ್ ಭಟಕ್ ಜಾತೆ ಹೈ ಇಸಿ ಡಿಜಿಟಲ್ ವರ್ಲ್ಡ್ ಮೇ.
ಜಗತ್ತು 15-20 ವರ್ಷದಿಂದ ಇದ್ದಂಗೆ ಇಲ್ಲ. ಈ ಒಂದು ಡಿಜಿಟಲ್ ಯೂಸೇಜ್ ಎಲ್ಲ ಏನಿದೆ ಅದು ತುಂಬಾ ಜಾಸ್ತಿ ಆಗಿದೆ. ಈ ಜಗತ್ತಿನ ಜೊತೆ ಜೊತೆ ನಾವು ನಡಿಬೇಕು ಅಂದ್ರೆ ಅವುಗಳನ್ನೆಲ್ಲ ಉಪಯೋಗಿಸಲೇಬೇಕಾಗತ್ತೆ. ವಿಶೇಷವಾಗಿ ಸೇವೆ ಮಾಡಬೇಕು ಅಂದಾಗ ಅದನ್ನ ಅತ್ಯಗತ್ಯವಾಗಿ ಉಪಯೋಗಿಸಲೇಬೇಕಾಗತ್ತೆ, ಇಲ್ಲಾಂದ್ರೆ ಸ್ವಲ್ಪ ತೊಂದರೆ ಆಗುತ್ತೆ. ಬಾಬಾ ಅಲ್ಲಿ ಬರ್ತಾರೆ ಅಂತ ನಾವು ಇಲ್ಲೇ ನೋಡಬಹುದು. ತಂತ್ರಜ್ಞಾನ ಅಷ್ಟು ನಮಗೆ ಸಹಯೋಗಿ ಆಗಿದೆ. ಆದ್ರೆ ನಾವು ಇದರ ಬೇಡದ ಉಪಯೋಗಗಳಲ್ಲಿ ಅಲ್ದಾಟ ಆಗಬಾರದು. ಅದಕ್ಕೋಸ್ಕರ ನಾವೇನ್ ಮಾಡಬಹುದು?
ಸಬ್ಸೆ ಪಹಲ ಟಿವಿ,
ಟಿವಿ ಬಗ್ಗೆ ಬರ್ಕೊಡಿ.
ಟಿವಿ ಮೇ ಬಹುತ್ ಸಾರಿ ಚೀಜೆ ಹೋತಿ ಹೈ, ಆಜ್ ಕಲ್ ಬಹುತ್ ಸಾರಿ ಚಾನಲ್ಸ್ ಹೈ ಉಸ್ಮೇ ಔರ್ ಹಾಥ್ ಮೇ ರಿಮೋಟ್ ಕಂಟ್ರೋಲ್ ಹೋತಾ ಹೈ. ಲೋಗ್ ಕಹತೆ ಹಮ್ ಪೀಸ್ ಆಫ್ ಮೈಂಡ್ ದೇಖ್ತೆ ಹೈ, ಪರಂತು ರಿಮೋಟ್ ಕಾ ಬಟನ್ ಏಕ್ ಒನ್ ಸೆ ಟೂ ಮೇ ಕಬ್ ಚಲಾ ಜಾಯೆ ಯೇ ಹಮಕೋ ಹಿ ನಹೀ ಪತಾ, ಉಂಗ್ಲಿಯೋ ಕೋ ಭಿ ನಹೀ ಪತಾ ಚಲ್ತಾ ಹೈ ಕಬ್ ಜಾತಾ ಹೈ. ಏಕ್ ಚಾನಲ್ ದೂಸರಾ ಚಾನಲ್, ದೂಸರಾ ಚಾನಲ್ ಚೌಥಾ ಚಾನಲ್, ಪಾಂಚವಾ ಚಾನಲ್ ಛಠವಾ ಚಾನಲ್, ಯೇ ಠೀಕ್ ನಹೀ ಹೈ ದೂಸರಾ, ಯೇ ಠೀಕ್ ನಹೀ ಹೈ ದೂಸರಾ. ಕಿತನಾ ಮನ್ ಚಂಚಲ್ ಹೈ, ಯೇ ಮನ್ ಕಿ ಚಂಚಲ್ ವೃತ್ತಿ ಕೋ ದಿಖಾ ರಹಾ ಹೈ ಕಿ ವ್ಯಕ್ತಿ ಕೋಯಿ ಏಕ್ ಚಾನಲ್ ದೇಖನೆ ಮೇ ಭಿ ಸ್ಥಿರ ನಹೀ ಹೈ, ಕಂಟಿನ್ಯೂಸ್ ರಿಮೋಟ್ ಹಾಥ್ ಮೇ ರಹತಾ ಹೈ.
ಮೊದಲನೇದು ಟಿವಿ. ನಮ್ಮಲ್ಲೆಲ್ಲ ಏನೋ ವಿಶೇಷ ಬ್ರಾಹ್ಮಣ್ ರುಪೀಸ್ ಆಫ್ ಮೈಂಡ್ ಚಾನಲ್ ನೋಡ್ತೀವಿ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ. ಅದೇ ನನ್ನ ಮೇಲೆ ಹಾಕ್ಬಿಟ್ಬಿಡ್ಬೇಕು ತಾನೆ, ಕೈನಲ್ಲಿ ರಿಮೋಟ್ ಇಟ್ಕೋಬೇಕು. ರಿಮೋಟ್ ಇದೆ ಅಂದ್ರೆ ಅರ್ಥ ಏನು? ಅದು ಒಂದೇ ನಂಬರ್ ಇಂದ ಎರಡಕ್ಕೆ ಯಾವಾಗ ಹೋಗುತ್ತೆ ಅಥವಾ 3, 4, 5, 6 ಯಾವಾಗ ಹೋಗುತ್ತೆ ಅಂತ ಗೊತ್ತಾಗೋದಿಲ್ಲ. ಹಾಗಾಗಿ ರಿಮೋಟ್ ಕೈಲಿದೆ, ಬಟನ್ಗಳು ಪದೇ ಪದೇ ಚೇಂಜ್ ಆಗ್ತಿದೆ ಅಂದ್ರೆ ಅರ್ಥ ಏನು? ನಮ್ಮ ಮನಸ್ಸಷ್ಟು ಚಂಚಲ. ವ್ಯಕ್ತಿ ಒಂದು ಚಾನಲ್ ನು ಸುಮಾರು ಸಮಯ ಅಂದ್ರೆ ದೀರ್ಘ ಸಮಯ ನೋಡುವಷ್ಟು ಸ್ಥಿರತೆ ಅವನಲ್ಲಿ ಇಲ್ಲ, ಆ ಮಟ್ಟದ ಚಂಚಲತೆ.
ದೂಸರಾ ಉಸ್ಮೇ ಜೊ ದಿಖಾ ರಹೇ ಹೋತೆ ಉಸ್ಮೇ ಹಮಾರಾ ಕಂಟ್ರೋಲ್ ನಹೀ ಹೋತಾ ಹೈ, ಉಸ್ಕೋ ಹಮ್ ಪಾಜ್ ನಹೀ ಕರ್ ಸಕ್ತೆ, ರೋಕ್ ನಹೀ ಸಕ್ತೆ, ಯಾ ತೋ ರೋಕ್ ಸಕ್ತೆ ಹೈ, ಪರಂತು ಉಸ್ಮೇ ಜೊ ಕುಚ್ ಭಿ ದಿಖಾ ರಹೇ ಹೋತೆ ಅಗರ್ ಕೋಯಿ ಸಾಮ್ನೆ ಬೈಠ ಜಾಯೆ ತೋ ಉಸ್ಕೋ ವೋ ಸಬ್ ಕುಚ್ ದೇಖನಾ ಹೈ ಔರ್ ವೋ ದೇಖ್ತೆ ರಹತಾ ಹೈ, ದೇಖ್ತೆ ರಹತಾ ಹೈ, ದೇಖ್ತೆ ರಹತಾ ಹೈ. ಆಂಖೋ ಪರ್ ಸ್ಟ್ರೇನ್, ಪೋಶ್ಚರ್ ಹಮೇಶಾ ಐಸೆ ಸೀದಾ ಬೈಠ ಕೆ ಕೋಯಿ ಟಿವಿ ದೇಖ್ತಾ ಹೈ ಕ್ಯಾ ಐಸೆ? ನಹೀ, ಐಸೆ ಲೇಟ್ ಕೆ ಸೋ ಕೆ ಬಹುತ್ ಸಾರೇ ಉಸ್ಕೆ ಹೆಲ್ತ್ ಇಫೆಕ್ಟ್ಸ್ ಭಿ ಹೈ. ದೂಸರಾ ಕಿ ಜಬ್ ಟಿವಿ ದೇಖ ರಹೇ ಹೈ ತೋ ಉಸ್ಮೇ ಎಕ್ಸೈಟ್ಮೆಂಟ್ ಹೋತಾ ಹೈ, ಜೈಸೆ ಕೋಯಿ ಸೀರಿಯಲ್ ದೇಖ ರಹೇ ಹೈ, ಠೀಕ್ ಹೈ. ಏಕ್ ಸೀರಿಯಲ್ ಖತಮ್ ಜಹಾಂ ಹೋತಾ ಹೈ ವೋ ಕ್ಲೈಮ್ಯಾಕ್ಸ್ ಮೇ ಎಂಡ್ ಹೋತಾ ಹೈ, ತಾಕಿ ನೆಕ್ಸ್ಟ್ ಕ್ಯಾ ಹೋನೆ ವಾಲಾ ಹೈ ಉಸ್ಕಿ ಉತ್ಸುಕ್ತಾ ಬನಿ ರಹತಿ ಹೈ, ವಾಟ್ ಇಸ್ ನೆಕ್ಸ್ಟ್, ನೆಕ್ಸ್ಟ್ ಸೀರಿಯಲ್ ಮೇ ಕ್ಯಾ ಹೋನೆ ವಾಲಾ. ಔರ್ ದೂಸರಾ ದಿನ ವೋಹಿ ಟೈಮ್ 9 o'clock ತೋ ತುರಂತ ಸಾರಾ ಧ್ಯಾನ ಉಸ್ಕಿ ತರಫ್ ಚಲಾ ಜಾತಾ ಹೈ ಕಿ ವೋ ಅಭಿ ಸೀರಿಯಲ್ ಚಾಲೂ ಹೋನೆ ವಾಲಾ ಹೈ, ಕ್ಯೂಂಕಿ ಕಲ್ ವಹಾಂ ತಕ್ ದೇಖಾ ಥಾ ಔರ್ ವೋ ಉನ್ಹೋನೆ ಎಂಡ್ ಭಿ ಬರಬ್ಬರ್ ವೈಸಿ ಜಗಾ ಕಿಯಾ ಹೈ ಕ್ಲೈಮ್ಯಾಕ್ಸ್ ಪೇ ತೋ ದಟ್ ವೋ ಬಹುತ್ ಎಕ್ಸೈಟ್ಮೆಂಟ್ ಹೈ ದೂಸರೆ ದಿನ ದೇಖನೆ ಕಿ. ಅಗರ್ ನಹೀ ದೇಖನೆ ಕಿ ಮಿಲಾ ತೋ ಬೇಚೈನ್, ಲೈಟ್ ಚಲಿ ಗಯಿ ಬೇಚೈನ್, ಕೋಯಿ ಟಿವಿ ಚಾನಲ್ ಖರಾಬ್ ಹೋಗ್ಯಾ ಬೇಚೈನಿ, ಅಗರ್ ಘರ್ ಮೇ ಮೆಹಮಾನ್ ಆ ಗಯೆ ಬೇಚೈನಿ, ರೆಸ್ಟ್ಲೆಸ್ನೆಸ್ वो किसी भी कारण से वो देखने को नहीं मिला तो
ಮತ್ತೆ ಟಿವಿನಲ್ಲಿ ಏನು ತೋರಿಸ್ತಾ ಇರ್ತಾರೋ ಅದ್ರ ಮೇಲೆ ನಮ್ಗೆ ತುಂಬಾ ಕಡಿಮೆ ಕಂಟ್ರೋಲ್ ಇರುತ್ತೆ. ಆಫ್ ಆನ್ ಮಾಡಬಹುದು, ಅದರ್ವೈಸ್ ಅವ್ರೇನ್ ತೋರಿಸ್ತಾರೋ ಅದನ್ನ ನಾವು ನೋಡ್ಲೇಬೇಕಾಗುತ್ತೆ. ಅದರಲ್ಲಿ ಉತ್ತೇಜಕವನ್ನ ನೀಡುವಂತಹ ವಿಚಾರಗಳು ಇರುತ್ತೆ. ಮತ್ತೆ ಯಾವಾಗ್ಲೂ ಅದ್ರಲ್ಲಿ ಏನ್ ಮಾಡ್ತಾರೆ, ಕೊನೆಯಲ್ಲಿ ಒಂದು ಕ್ಲೈಮ್ಯಾಕ್ಸ್ ನಲ್ಲೇ ಎಂಡ್ ಮಾಡ್ತಾರೆ. ಮತ್ತೆ ಟಿವಿ ನೋಡುವಾಗ ಕಣ್ಣುಗಳಿಗೆ ತುಂಬಾ ಶ್ರಮ ಆಗುತ್ತೆ, ಮತ್ತೆ ಶರೀರದ ಬೇರೆ ಬೇರೆ ಅಂಗಗಳಿಗೂ ಅದು ಪ್ರಭಾವ ಬೀರುತ್ತೆ. ಯಾಕಂದ್ರೆ ಯಾರೇನು ಸ್ಟ್ರೇಟ್ ಆಗಿ ಯಾವ ಪೋಸ್ಟ್ ಅಲ್ಲಿ ಕುತ್ಕೊಂಡು ನೋಡ್ಬೇಕೋ ಹಾಗೆ ಏನ್ ನೋಡಕ್ ಹೋಗಲ್ಲ. ಮಲ್ಕೊಂಡು ಶರೀರ ಪೂರ್ಣ ಸೊಟ್ಟ ಹಾಕೊಂಡು ಹೇಗೆಲ್ಲ ನಾವು ನೋಡ್ತೀವಿ. ಹಾಗಾಗಿ ಹಲವಾರು ಆರೋಗ್ಯದ ಸಮಸ್ಯೆಗಳು ಬರುತ್ತೆ. ಸೊ ಹಾಗಾಗಿ ಅವ್ರ ಏನ್ ಮಾಡ್ತಾರೆ ಅಂದ್ರೆ ಪ್ರತಿ ದಿನ ಒಂದು ಸ್ಟೋರಿ ತೋರಿಸ್ತಾರೆ ಒಂದು ಸಮಯದಲ್ಲಿ, ಅದನ್ನ ಒಂದು ಕ್ಲೈಮ್ಯಾಕ್ಸ್ ಅಲ್ಲಿ ಎಂಡ್ ಮಾಡ್ತಾರೆ. ನೆಕ್ಸ್ಟ್ ದಿನಕ್ಕೆ ಅದೇ ಸಮಯಕ್ಕೆ ಮನಸ್ಸು ಪೂರ್ಣ ಗಮನ ಅದ್ರ ಕಡೆಗೆ ಹೋಗ್ತಾ ಇರುತ್ತೆ. ಪವರ್ ಇಲ್ಲದೇನೋ, ಗೆಸ್ಟ್ ಬಂದ್ರನೋ, ಅಥವಾ ಟಿವಿ ಚಾನೆಲ್ ವ್ಯತ್ಯಾಸ ಆದ್ರೂ, ಯಾವ್ದೋ ಕಾರಣಕ್ಕೆ ನಾವು ನೋಡಕ್ ಆಗ್ಲಿಲ್ಲ ಅಂದ್ರೆ ವಿಲ ವಿಲ ಅಂತ ಇರುತ್ತೆ ಮನಸ್ಸು, ಹೌದಲ್ವಾ?
ಟಿವಿ ಕ್ಯಾನ್ ಬಿಕಮ್ ಅನ್ ಅಡಿಕ್ಷನ್, ಅಡಿಕ್ಷನ್ ಬನ್ ಸಕ್ತಾ ಹೈ. ಸಾಕಾರ್ ಮೇ ಬಾಬಾ ಕಹತೆ ಥೆ ಟಿವಿ ಟಿಬಿ ಕಿ ಬಿಮಾರಿ ಹೈ. ಟಿವಿ ಇಸ್ ಟಿ ಬಿ ಟ್ಯೂಬರ್ಕುಲೋಸಿಸ್. ಉಸ್ಕಾ ಏಕ್ ಜಬರ್ದಸ್ತ್ ಅಡಿಕ್ಷನ್ ಹೈ. ಸೀರಿಯಲ್ಸ್, ಮೂವೀಸ್, ಅಡ್ವರ್ಟೈಸ್ಮೆಂಟ್ಸ್, ವೋ ಅಡ್ವರ್ಟೈಸ್ಮೆಂಟ್ ಮೇ ಬಿ ಲಗಾ ಹೈ. ಕೋಯ್ ಕೋಯ್ ಅಡ್ವರ್ಟೈಸ್ಮೆಂಟ್ ಅಚ್ಚಿ ಲಗ್ತಿ ಹೈ, ಕೋಯ್ ಕೋಯ್ ಗೀತ ಅಚ್ಚಾ ಲಗ್ತಾ ಹೈ. ಅಚ್ಚಾ ಉಸ್ಮೇ ಇತನಾ ಕುಚ್ ದಿಖಾಯಾ ಜಾತಾ ಹೈ, ಇತನಾ ಕುಚ್ ದಿಖಾಯಾ ಜಾತಾ ಹೈ. ಹಮ್ ಸೋಚ್ತೆ ಹೈ ಕಿ ಹಮ್ ಅಚ್ಚಾ ಅಚ್ಚಾ ಲೇಂಗೇ ಖಾಲಿ, ಠೀಕ್ ಹೈ. ಹಮ್ ಕ್ಯೂ ದೇಖತೆ ಹೈ, ಅಚ್ಚಾ ಅಚ್ಚಾ ಭಿ ತೋ ಆತಾ ಹೈ, ಥಾಟ್ ಫಾರ್ ದ ಡೇ ಯಾ ಧಾರ್ಮಿಕ ಸೀರಿಯಲ್, ಅಚ್ಚಿ ಅಚ್ಚಿ ಚೀಜೆ ಭಿ ಆತಿ ಹೈ, ವೋ ಲೇಂಗೇ. ಏಕ್ ಘಂಟಾ ಯದಿ ಕೋಯ್ ಅಚ್ಚಾ ಸೀರಿಯಲ್ ಚಾಲು ಹೈ, ಉಸ್ಮೇ ಟೂ ಮಿನಿಟ್ಸ್ ಅಗರ್ ಕುಚ್ ಐಸಾ ಹಮ್ನೆ ದೇಖ ಲಿಯಾ ಜೋ ದೇಖನಾ ನಹೀ ಚಾಹಿಯೇ, ತೋ ಜೋ ಏಕ್ ಘಂಟಾ ದೇಖಾ ವೋ ಭೂಲ್ ಜಾಯೆಂಗೆ, ಔರ್ ಜೋ ನಹೀ ದೇಖನಾ ಚಾಹಿಯೇ ಟೂ ಮಿನಿಟ್ಸ್ ಕಾ ವಹೀ ಯಾದ ರಹೇಗಾ. ಯೇ ಮನ್ ಕಾ ಸ್ವಭಾವ ಹೈ, ಉಸ್ಕೋ ವೋ ಜ್ಯಾದಾ ಯಾದ ರಹತಾ ಹೈ, ಜಿಸ್ಕೆ ಬಾರೇ ಮೇ ಮನ್ ಮೇ ಪಹಲೆ ಸೇ ಹೈ ಕಿ ಯೇ ನಹೀ ದೇಖನಾ ಹೈ, ವೋ ಜ್ಯಾದಾ ಯಾದ ರಹೇಗಾ ಉಸ್ಕೋ. ಏಕ್ ತೋ ಯೇ ಬಾತ್, ದೂಸರಾ ಉಸ್ಮೇ ಜೋ ಸೀರಿಯಲ್ ಹೈ
ಟಿವಿ ನೋಡೋದೇನಿದೆ ಅದೊಂದು ವ್ಯಸನ. ಬಾಬಾ ಹೇಳ್ತಿದ್ರಂತೆ ಸಾಕಾರದಲ್ಲಿ ಟಿವಿ ಟಿಬಿಗೆ ಸಮಾನ, ಕ್ಷಯ ರೋಗ. ಯಾಕಂದ್ರೆ ಅದರಲ್ಲೂ ಒಳ್ಳೆ ವಿಚಾರಗಳು ಬರುತ್ತೆ, ಒಳ್ಳೊಳ್ಳೆ ಆಲೋಚನೆಗಳು, ದಿನ ನಿತ್ಯಕ್ಕೆ ಒಂದು ಚಿಂತನೆ ಎಲ್ಲ ಸಿಗ್ಬಹುದು. ಅಥವಾ ಧಾರ್ಮಿಕದ್ದು ಭಕ್ತಿದು ಯಾವ್ದೋ ಒಂದು ನೋಡ್ತೀರಾ, ಆದ್ರೆ ಅದ್ರ ನಡುವೆ ಒಂದ್ ಯಾವ್ದಾದ್ರು ನೋಡಬಾರದು ನೋಡಿದ್ರೆ ನೀವೇನ್ ಒಂದ್ ಗಂಟೆ ಒಳ್ಳೇದ್ ನೋಡಿರ್ತೀರ ಅದೆಲ್ಲ ಹೊರಟೋಗುತ್ತೆ. ಹಾಗಾಗಿ
ದೂಸರಿ ಏಕ್ ಬಾತ್, ಉಸ್ಮೇ ಧಾರ್ಮಿಕ ಸೀರಿಯಲ್ಸ್ ಆತೆ, ರಿಲಿಜಿಯಸ್ ಮೂವೀಸ್. ಹಮ್ ಕಹತೆ ಯೇ ಬಹುತ್ ಅಚ್ಚಾ ಹೈ, ಪರ್ ಉಸ್ಮೇ ಜೋ ಆಕ್ಟರ್ ಕಾಮ್ ಕರ್ ರಹೇ ಹೈ, ಠೀಕ್ ಹೈ, ವಾಟ್ ಇಸ್ ದೇರ್ ಸ್ಪಿರಿಚುಯಲ್ ಕ್ಯಾಲಿಬರ್, ಉನ್ಕಿ ಆಧ್ಯಾತ್ಮಿಕ ಕ್ಷಮತಾ ಕ್ಯಾ ಹೈ, ಪ್ರತಿಭಾ ಕ್ಯಾ ಹೈ, ಕ್ಯಾ ವೋ ವಿಶ್ವ ಕಲ್ಯಾಣ ಕಿ ಭಾವನಾ ಸೇ ಕಾಮ್ ಕರ್ ರಹೇ ಹೈ. ಸಪೋಸ್ ರಾಮಾಯಣ, ತೋ ಜೋ ರಾಮ್ ಔರ್ ಸೀತಾ ಬನಿ ಹೈ, ಕಿಸ್ ಭಾವನಾ ಸೇ ಕಾಮ್ ಕರ್ ರಹೇ ಹೈ. ಕಮರ್ಷಿಯಲ್, 100% ಅಬ್ಸಲ್ಯೂಟ್ ಕಮರ್ಷಿಯಲ್, TRP ಔರ್ ವೋ ಸಬ್ ಹೋತಾ ಹೈ ಉಸ್ಮೇ, ಕಿತ್ನಾ ರೇಟಿಂಗ್ ಹೈ, ಕಿತ್ನೆ ಲೋಗ್ ದೇಖ್ ರಹೇ ಹೈ, ಕಿತ್ನಿ ಕಮಾಯಿ ಹುಯಿ ಹೈ, ಫಸ್ಟ್ ಡೇ ಕಲೆಕ್ಷನ್, ಸೆಕೆಂಡ್ ಡೇ ಕಲೆಕ್ಷನ್, ಮೂವೀಸ್ ಕಾ ಫಸ್ಟ್ ಡೇ ಕಲೆಕ್ಷನ್ 50 ಕರೋಡ್ ಲೆಸ್, ಲಾಸ್ಟ್ ಮೂವಿ ಮೇ 80 ಕರೋಡ್ಸ್ ತಾ, ವೆರಿ ಅನ್ಹ್ಯಾಪಿ. ದಿಸ್ ಇಸ್ ದೇರ್ ಆಟಿಟ್ಯೂಡ್, ಫಸ್ಟ್ ಡೇ ಕಲೆಕ್ಷನ್, ಸೆಕೆಂಡ್ ಡೇ ಕಲೆಕ್ಷನ್, 1 ವೀಕ್ ಕಲೆಕ್ಷನ್, 100 ಕರೋಡ್ ಕಮ್ ಹೋಗ್ಯ, 120 ಕಾ ಟಾರ್ಗೆಟ್ ತಾ. ದಿಸ್ ಇಸ್ ದೇರ್ ಮೆಂಟಾಲಿಟಿ.
ಮತ್ತೆ ಅದೇನ್ ಸೀರಿಯಲ್ಸ್ ಅಥವಾ ಮೂವಿ ತೋರಿಸ್ತಾರೆ ಅದರಲ್ಲಿ ಪಾತ್ರ ಮಾಡುವಂತ ಪಾತ್ರಧಾರಿಗಳಿದಾರಲ್ಲ, ಅವ್ರು ಯಾವ ಭಾವನೆಯಿಂದ ಮಾಡ್ತಿರ್ತಾರೆ? ವಿಶ್ವ ಕಲ್ಯಾಣದ ಭಾವನೆಯಿಂದ ಮಾಡ್ತಾರ? ಖಂಡಿತ ಇಲ್ಲ. ಹಣ ಸಂಪಾದನೆ ಆಗ್ಬೇಕು, ಅವ್ರ ಹೊಟ್ಟೆ ತುಂಬಬೇಕು ಮಾಡ್ತಿರ್ತಾರೆ. ಮತ್ತೆ ಅವ್ರ ಉದ್ದೇಶ ಏನಿರುತ್ತೆ? ಜನಪ್ರಿಯತೆ ಗಳಿಸ್ಕೊಳ್ಳುವಂಥದ್ದು, ಹಣ ಗಳಿಸ್ಕೊಳ್ಳುವಂಥದ್ದು ಅಷ್ಟೇ. ಹಾಗಾಗಿ ಅವ್ರಿಗೆ ಅಣ್ಣ ಹೇಳ್ತೀರಿ, ಈಗ ಸಿನಿಮಾಸ್ ಎಲ್ಲ ನೋಡಿದ್ರೆ ಫಸ್ಟ್ ಶೋ ನಲ್ಲಿ ಎಷ್ಟು ಕಲೆಕ್ಷನ್, ಫಸ್ಟ್ ಡೇ ನಲ್ಲಿ ಎಷ್ಟು ಕಲೆಕ್ಷನ್ ಆಯ್ತು, ಅದ್ರೆ 50 ಕೋಟಿನ, 80 ಕೋಟಿನ, 100, 120. ಎಷ್ಟೇ ಬಂದ್ರೂ ಅವ್ರಿಗೆ ಕಡಿಮೆ ಅನ್ಸುತ್ತೆ, ಬೇರೆ ಚಿತ್ರದ ಕಲೆಕ್ಷನ್ ಜೊತೆ ಹೋಲಿಕೆ ಮಾಡ್ತಾರೆ ಬೇಸರ ಆಗುತ್ತೆ, ಮತ್ತೆ ಅವ್ರ ಟಾರ್ಗೆಟ್ ಜಾಸ್ತಿ ಇಟ್ಕೊಂಡಿರ್ತಾರೆ. ಹಾಗಾಗಿ ಅದರಲ್ಲೆಲ್ಲ ಏನಿದೆ ಶ್ರೇಷ್ಠವಾದ ಅಥವಾ ಆಧ್ಯಾತ್ಮಿಕವಾದಂತ ಭಾವನೆ ಯಾವುದೂ ಇಲ್ಲ, ಕಲ್ಯಾಣಕಾರಿ ಭಾವನೆ ಯಾವುದು ಇಲ್ಲ.
Second, mobile. मोबाइल एक बहुत आवश्यक चीज है सेवाओं में. फोन करना, मैसेज करना, ये सारी चीजें उसमें है. परंतु फोन मोबाइल भी कभी कभी माया बन जाती है. मोबाइल का भी एक एडिक्शन है. अगर मोबाइल ना हो तो बेचैनी होना, अर्थात एडिक्शन है. हम यहां बात कर रहे हैं डिजिटल डिटॉक्स की. डिटॉक्स कब किया जाता है? डिटॉक्स नेचर केयर, नेचर क्यूर, नेचुरोपैथी सेंटर्स होते हैं, वहां पर जो लोग आते हैं उनको अलग प्रकार की थेरेपीज दी जाती है, जूस थेरेपी या फिर स्टीम बात और इस तरह की, और बहुत सारी चीजों से परहेज करने को कहा जाता है. ताकि उनका कॉन्सेप्ट थोड़ा एलोपैथी के कॉन्सेप्ट से अलग है. उनका कहना है कि शरीर में बहुत सारे टॉक्सिन्स होते हैं, तो डिटॉक्सिफाई करने के लिए, पूरा डिटॉक्स करने के लिए बॉडी से ये सारी चीजों की परहेज करनी होती है, खान पान की परहेज और बहुत सारी चीजें होती है उसमें. किसी ने किया है डिटॉक्स? किया है? तो उसमें बहुत सारी चीजें होती है. तो बहुत सारी स्टडीज की गई है मोबाइल पर और डिजिटल वर्ल्ड पर. उसमें देखा गया है कि ये बहुत सारी ये डिजिटल जितनी बातें हैं उसका रिलेशनशिप्स पर बहुत असर है, मेंटल हेल्थ पर असर है. बहुत सारे मेंटल इश्यूज जो जनरेट हो रहे हैं डिजिटल की वजह से जनरेट हो रहे हैं, हेल्थ इश्यूज जनरेट हो रहे हैं इसकी वजह से जनरेट हो रहे हैं.
ಮೊಬೈಲ್ ನೆಕ್ಸ್ಟ್. ಮೊಬೈಲ್ ಅಂತೂ ಅತ್ಯವಶ್ಯಕ ಸೇವೆಗೆ, ಫೋನ್ ಮಾಡ್ಲಿಕ್ಕೆ, ಮೆಸೇಜ್ ಮಾಡ್ಲಿಕ್ಕೆಲ್ಲ. ಆದ್ರೆ ಒಂದೊಂದ್ಸರಿ ಅತಿಯಾಗಿ ಬಳಕೆ ಆದ್ರೆ ಇದು ಸಹ ವ್ಯಸನ ಆಗತ್ತೆ, ಮತ್ತೆ ಇದು ಸಹ ಮಾಯ ರೂಪವನ್ನ ತಾಳತ್ತೆ.
ಮೊಬೈಲ್ ಸೆ ಬಹುತ್ ಸಾರೆ ರಿಸ್ಟ್ ಪೇನ್ ಬತಾಯೆ ಹೈ, ನೆಕ್ ಸ್ಪ್ರೇನ್, ಗರ್ದನ್ ಐಸಿ ರಹತಿ ಹೈ ನೀರ್ ಮೇ ಉಂಚೆ, ಇಸ್ ಪೆ ನೆಕ್ ಸ್ಪ್ರೇನ್, कार्पेल टनल सिंड्रोम, यहां पे स्प्रेन हो जाता है, रिस्ट स्प्रेन हो जाता है, बैक एक, पोस्चर प्रॉब्लम्स, बहुत सारे पोस्चर इश्यूज कुड बी बिकॉज ऑफ मोबाइल और अदर डिजिटल इक्विपमेंट्स. तो हेल्थ इश्यूज भी बताए हुए हैं. तो आजकल बहुत सारी स्टडीज ऐसी की गई है कि जिसमें ऐसा पता चलाया गया है कि लोगों को एक तरफ कहा कि ये मोबाइल और दूसरी तरफ कहा है कि खाना, दोनों में से एक ही चीज दी जाएगी, तो उन्होंने दे प्रिफर्ड मोबाइल. खाना नहीं मिला तो चलेगा एक रात को, पीने को नहीं मिला तो चलेगा. इतना एक्सटेंड तक ये है बाहर की दुनिया में और भारत में भी सब जगह. तो बहुत सारी स्टडीज ऐसी की गई है. और फिर उसके बाद में और भी कुछ अलग प्रकार की स्टडीज की गई है कि जिसमें यह भी पता चला है कि जैसे ही व्यक्ति कुछ समय के लिए इससे दूर रहता है तो उसका वर्क इफिशियंसी बढ़ जाती है, उसका स्ट्रेस लेवल बढ़ जाता है, स्ट्रेस लेवल कम हो जाता है, उसके रिलेशंस जो है इंटरपर्सनल रिलेशंस वो इंप्रूव हो जाते हैं. बहुत सारी चीजें इस पर, उस पर हम थोड़ी चर्चा आगे करेंगे. तो हम यहां बात कर रहे थे मोबाइल की.
ಮೊಬೈಲ್ ಇಂದ ಏನಾಗುತ್ತೆ ಅಂದ್ರೆ ಮಾನಸಿಕವಾದಂತಹ ಸಮಸ್ಯೆಗಳು ಬರುತ್ತೆ, ಕಾಯಿಲೆಗಳು ಬರುತ್ತೆ, ಸಂಬಂಧಗಳು ಸಹ ಹಾಳಾಗುವಂತ ಚಾನ್ಸ್ ಇರುತ್ತೆ, ದೈಹಿಕವಾಗಿಯೂ ಸಹ ಸಮಸ್ಯೆ ಆಗತ್ತೆ. ಇಲ್ಲಿ ಮುಂಗೈನಲ್ಲಿ ಇಟ್ಕೊಂಡು ಮುಂಗೈನಲ್ಲಿ ನೋವಾಗಿರ್ಬೋದು, ಅಥವಾ ಕಿವಿ ಹತ್ರ ಇಟ್ಕೊಂಡು, ಅಥವಾ ಕತ್ತುಗಳನ್ನ ಚೇಂಜ್ ಆಗೋದು, ಅದೆಲ್ಲ ನೋವುಗಳೆಲ್ಲ ಬರುವಂತದ್ದು ಯಾವ್ದ್ರಿಂದ? ಈ ಒಂದು ಮೊಬೈಲ್ನ ಉಪಯೋಗದಿಂದ. ಹೇಗೆ ಪ್ರಕೃತಿ ಚಿಕಿತ್ಸೆ ಅಥವಾ ಬೇರೆ ಚಿಕಿತ್ಸೆಗಳಲ್ಲೂ ಸಹ ದೇಹದಲ್ಲಿರುವಂತಹ ವಿಷ ತೆಗಿಬೇಕು ಅಂದ್ರೆ ಏನ್ ಹೇಳ್ತಾರೆ, ಪಥ್ಯ ಹೇಳ್ತಾರಲ್ವಾ, ಅನೇಕ ಜ್ಯೂಸ್ಗಳನ್ನು ಕುಡಿಸುವಂತದ್ದು, ನೀರನ್ನ ಆಹಾರ ಏನನ್ನ ಪಥ್ಯ ಇಡ್ತಾರೆ, ಅವಾಗಲೇ ಮಾತ್ರ ಅದು ಹೊರಗಡೆ ಹೋಗ್ಲಿಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ. ಹಾಗಾಗಿ ಈ ಮೊಬೈಲ್ ನಮ್ಗೇನು ಅಡ್ಡಿಯಾಗತ್ತೆ ಅಥವಾ ವ್ಯಸನದ ರೂಪ ತಾಳುತ್ತೆ, ಅದನ್ನ ದೂರ ಮಾಡ್ಕೊಳ್ಳೋದು ಹೇಗೆ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ.
ದೂಸರಾ इस तरह से भी स्टडीज की गई है कि एक स्टडी में ऐसा बताया गया है कि फोर फैक्टर्स उन्होंने इंक्लूड किए हैं कि अगर इनसे दूर रहे, जैसे मोबाइल फॉर एग्जांपल, तो फोर थिंग्स इंप्रूव हो जाती है। एक तो जैसे कहा रिलेशनशिप, दूसरा मेंटल हेल्थ, तीसरा पोस्चर और चौथा वर्क इफिशियंसी। इन तीन चीजों पर फोकस किया हुआ है। एक मैगजीन है विदेश में, माइंड नाम की मैगजीन में बहुत सारे इस तरह के आर्टिकल्स पब्लिश हुए थे इसके बारे में, डिजिटल प्री ऑक्यूपेशन और डिजिटल एडिक्शंस के बारे में। उसमें उन्होंने एक्सपेरिमेंट्स किए, वन वीक स्क्रीन फ्री, एक हफ्ता तक स्क्रीन नहीं देखना, तो क्या इफेक्ट होता है? आईज में स्ट्रेन होता है, कभी कभी बहुत स्ट्रेन, आंखें दर्द होने लगती है, कंटिन्यूअस उसकी तरफ देखने लगा। देर इज समथिंग नोन एज स्क्रीन टाइम, कितना है व्यक्ति का। तो ये सारी मोबाइल के विषय में बातें हैं। दूसरा एक माया है उसमें ऐसा कि हमारे पास जो मॉडल है, हम चाहते हैं कि दूसरे के पास उससे अच्छा है, लेटेस्ट। हमारे पास वो क्या है, एंड्रॉइड 4, तो 4.1 आ गया अभी, तो हमारे पास वो नहीं है। उसका प्रोसेसर कम है, उसका प्रोसेसर ज्यादा है, इसका स्क्रीन छोटा है, उसका स्क्रीन बड़ा है, इसका साउंड क्वालिटी नॉट गुड, उसका साउंड क्वालिटी अच्छा है, इसमें वो है, उसमें वो नहीं है। एक लेटेस्ट आया है जिसमें दिस एप इज देयर इन बिल्ट, इसका कैमरा 5 मेगापिक्सल, इसका 10 मेगापिक्सल, चलो इसका फिर रियर और फ्रंट कैमरा, इसमें सेल्फी अच्छा आता है, उसमें बहुत सारी चीजें है। एक्चुअली मोबाइल के तो बहुत सारे यूजेस है, जैसे अलार्म क्लॉक भी उसमें आ जाता है, कैलकुलेटर भी उसमें आ जाता है, बहुत सारी चीजों से हम जो हजारों चीजें थी वो सब एक में आ गई है। पर इसका जो मुख्य यूज है दो ही है, एक तो मैसेज, एक कॉल। पर इसके अलावा उसमें बहुत सारी हजारों चीजें डाल के रखी है जो हमारे के कुछ काम की नहीं है, और हमको वो सारी चीजें चाहिए, ऐसा मोबाइल चाहिए कि जिसमें सारी चीजें है, भले हम उसका उपयोग ना करें। तो एक तो ये, दूसरा स्टेटस सिंबल भी है वो, एक कि हमारे पास ये वाला है, हमारे पास वो वाला है, तो ये भी एक माया का रूप धारण कर लेती है उसमें।
ಮೊಬೈಲ್ ಇಂದ ನಾವೇನಾದರೂ ದೂರ ಇದ್ರೆ ಮಾನಸಿಕವಾದಂತಹ ಆರೋಗ್ಯ ವೃದ್ಧಿ ಹೊಂದುತ್ತೆ. ವ್ಯಕ್ತಿಯಿಂದ ಏನಾದರೂ ಮೊಬೈಲ್ ನ ನೀವು ದೂರ ಇಟ್ಬಿಟ್ರೆ, ಮೊದಲು ಅಣ್ಣವರೊಂದು ಮಾತು ಹೇಳಿದ್ರು, ಒಂದಷ್ಟು ಜನಕ್ಕೆ ನಿಮ್ಗೆ ಮೊಬೈಲ್ ಬೇಕಾ ಊಟ ಬೇಕಾ ಎರಡರಲ್ಲಿ ಒಂದೊಂದು ಮಾತ್ರ ಕೊಡ್ತೀವಿ ಅಂತ ಆಫರ್ ಮಾಡಿದ್ರೆ ಮೊಬೈಲ್ನೇ ಆರಿಸ್ಕೊಂಡಂತೆ, ಊಟ ಇಲ್ಲದ್ರೂ ಪರವಾಗಿಲ್ಲ ಜನಕ್ಕೆ ಮೊಬೈಲ್ ಬೇಕು ಅಂತ. ಆದ್ರೆ ಅಣ್ಣ ಹೇಳ್ತಾರೆ, ಒಂದು ವ್ಯಕ್ತಿನ ಏನಾದ್ರೂ ಮೊಬೈಲ್ ನಿಂದ ಸ್ವಲ್ಪ ಸಮಯ ದೂರ ಇಟ್ಟಿದ್ದೆ ಆದ್ರೆ ಒಂದು ಅವರ ಮಾನಸಿಕ ಆರೋಗ್ಯ ಇಂಪ್ರೂವ್ ಆಗುತ್ತೆ, ಅವರು ಕೆಲಸ ಮಾಡುವಂತ ಸಾಮರ್ಥ್ಯ ಅಥವಾ ಕ್ಷಮತೆ ಹೆಚ್ಚಾಗುತ್ತೆ, ಅವ್ರು ಕೂತ್ಕೊಳ್ಳುವಂತ ಪೋಷರ್ ಅಂದ್ರೆ ಕೂತ್ಕೊಳ್ಳುವಂತ ಭಂಗಿ ಅದು ಸಹ ಇಂಪ್ರೂವ್ ಆಗುತ್ತೆ, ಸಂಬಂಧಗಳಲ್ಲಿ ಸುಧಾರಣೆ ಬರುತ್ತೆ. ಹಾಗಾಗಿ ವಿದೇಶದ ಒಂದು ಮ್ಯಾಗಝಿನ್ ಮೈಂಡ್ ಅನ್ನುವಂತ ಮ್ಯಾಗಝಿನ್ ಅಲ್ಲಿ ಸಹ ಬರೆದಿದ್ದಂತೆ, ಒಂದು ವಾರಗಳ ಕಾಲಕ್ಕೆ ಸ್ಕ್ರೀನ್ ನ ನೋಡಬಾರದು, ಅದರಿಂದ ಎಷ್ಟೊಂದು ಇಂಪ್ರೂವ್ಮೆಂಟ್ ಆಗುತ್ತೆ, ಎಷ್ಟೆಲ್ಲ ಸಮಸ್ಯೆಗಳಿತ್ತು ಅದೆಲ್ಲ ದೂರ ಆಗುತ್ತೆ. ಮತ್ತೆ ಇನ್ನೊಂದು ಅಡಿಕ್ಷನ್ ನಮ್ಗೇನಂತಂದ್ರೆ ಮೊಬೈಲ್ನಲ್ಲೇನೆ, ಈಗ ನಮ್ಮ ಹತ್ರ ಆಲ್ರೆಡಿ ಒಂದಿರುತ್ತೆ, ಒಂದು ಓಲ್ಡ್ ಮಾಡೆಲ್ ಇರುತ್ತೆ ಅನ್ಕೊಳ್ಳಿ, ಅದನ್ನ ನೋಡಿ ಹೊಸದ್ ಬೇಕು ಅನ್ಸುತ್ತೆ, ಬೇರೆ ಕಲರ್ ಚೇಂಜು, ಡಿಸೈನ್ ಚೇಂಜು, ಬ್ರ್ಯಾಂಡ್ ಚೇಂಜು, ಸೈಜ್ ಚೇಂಜು, ಮತ್ತೆ ಅಪ್ಲಿಕೇಶನ್ಸ್ ಅಥವಾ ಆಪ್ಸ್ ಏನಿರುತ್ತೋ ಅದರಲ್ಲಿ ಅವರಲ್ಲಿ ಒಂದಿದೆ, ನನ್ನ ಹತ್ರ ಇನ್ನೊಂದಿಲ್ವಲ್ಲ, ಲೇಟೆಸ್ಟ್ ವರ್ಷನ್ ಇಲ್ವಲ್ಲ, ಈ ರೀತಿ ಬೇರೆ ಬೇರೆ ನೋಡಿ ನಮಗೆ ಅಗತ್ಯ ಇಲ್ಲದೆ ಇದ್ರು ನಮ್ಗೆ ಉಪಯೋಗಿಸಕ್ ಬಾರದೇ ಇದ್ರು ಉಪಯೋಗಿಸ್ದೇನು ಇದ್ರು ಎಲ್ಲ ಇರೋದನ್ನ ನಾವು ತಗೊಳ್ಳುವಂತ ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡ್ತೀವಿ.
ತೀಸರಾ ಕಂಪ್ಯೂಟರ್ಸ್, ಲ್ಯಾಪ್ಟಾಪ್ಸ್ ಬಹುತ ಅವಶ್ಯಕ ಹೇ, ಜರೂರಿ ಹೇ, ಸೇವಾಯೇ ಉಸ್ಸೆ ಬಹುತ ಅಚ್ಚಿ ಹೋ ಸಕ್ತಿ, ಕಹೀಂ ಪರ್ ಹಮ್ ಲೇಕೆ ಜಾ ಸಕ್ತೆ ಹೇ, ಪರ್ ಕಭಿ ಕಭಿ ಉಸ್ಕಾ ಭಿ ಅಡಿಕ್ಷನ್ ಹೋ ಜಾತಾ ಹೇ ಕಂಪ್ಯೂಟರ್ಸ್, ಉಸ್ಮೇ ಭಿ ಪೋಶ್ಚರ್, ಸಬ್ಸೆ ಪಹಲೆ ತೋ ಐಸೆ ಬೈಠೆಂಗೆ, ಕೈಸೆ ಬೈಠೆಂಗೆ, ಹಮೇಶಾ ಏಕ್ ಜೈಸಾ ನಹೀಂ ಬೈಠೆಂಗೆ, ಬ್ಯಾಕ್ ಏಕ್, ನೆಕ್ ಸ್ಪ್ರೇನ್, ರಿಸ್ಟ್ ಪೇನ್, ಮೌಸ್ क्लिक करते 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 उंगलियों में प्रॉब्लम्स, आईज कंटिन्यूअस आई स्ट्रेन, कंटिन्यूअस स्क्रीन के सामने बैठे रहते हैं। कईयों की तो सेवा ही ऐसी है, चलो सेवा की वजह से बैठ रहे वो ठीक है, परंतु वो कंप्लीट कंट्रोल हमारे हाथ में होता है, जैसे टीवी का इतना कंट्रोल हमारे हाथ में नहीं होता है। तो यहां पर क्या हम उसमें देख ले, ये इसमें माया आ सकती है। आजकल सारी मूवीज छोटे छोटे हमारे पास पेरेंट्स आते हैं। बीच में एक रिट्रीट हुई थी, इंटरनेशनल पेरेंट्स रिट्रीट ज्ञान सरोवर में, बीके पेरेंट्स, सारे बीके पेरेंट्स ऑल ओवर द वर्ल्ड के, तो उसमें हमको बुलाया था। तो उसमें बहुत सारे उनके प्रश्न थे अलग 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 अलग, कि बेटे ने फर्स्ट नंबर आया था 10th में, तो उसने मोबाइल मांगा तो उसको लेके दिया, पर जब से लेके दिया मोबाइल इसलिए दिया क्योंकि वो फर्स्ट आया था। अब मोबाइल जब से आया तब से वो दिन रात उसी में है, क्या करे, अब दिन रात उसी में लगा रहता है। या कंप्यूटर लेकर दिया, लैपटॉप लेके दिया, तो दिन रात कंप्यूटर पे लैपटॉप पे ही लगा रहता है, क्या करे। कितना टाइम हम, सबसे पहले जैसे टाइम मैनेजमेंट में कहा, टाइम बॉक्सिंग फिक्स कर ले कि 1 आवर, हाफ एन आवर सारे ईमेल्स एक ही साथ चेक करेंगे। ऐसा नहीं दिन भर चेक ही करते रहे, चेक ही करते रहे, चेक ही करते रहे, चेक ही करते रहे। कंप्यूटर पे जो भी काम है टाइम फिक्स। बट पेरेंट्स, कभी कभी पेरेंट्स को पेरेंटल कंट्रोल लगाना पड़ता है, नहीं तो बच्चे क्या देखते हैं वो बता नहीं सकते, कहां से कहां उनका ध्यान जाता है। देयर इज समथिंग नोन एज पेरेंटल कंट्रोल, उसकी कभी और चर्चा करेंगे।
तो ये
थर्ड इज कंप्यूटर्स, लैपटॉप्स, उसमें भी फिर माया, छोटा बड़ा फोल्ड होने वाला, कंप्लीट फोल्ड होने वाला, फिर उसमें प्रोसेसर, वो हार्ड डिस्क, इनबिल्ट हार्ड डिस्क, बहुत सारी चीजें हैं। तो स्पेसिफिकेशंस क्या है, तो ये सब चीजें जरूरी है, वी शुड हैव द बेस्ट, बट उसमें फंस नहीं जाना है, दिन रात उसी के पीछे नहीं लगना है। फिक्स द टाइम कि इतना ही टाइम 24 घंटे में वी विल स्पेंड इन फ्रंट ऑफ कंप्यूटर इफ यू डोंट हैव एनी अदर वर्क। मतलब आपका कंप्यूटर रिलेटेड काम अगर नहीं है तो फिक्स कर दीजिए टाइम, और कंप्यूटर रिलेटेड काम है, सेवा ही वो है, तो उसमें जितना किया बस उतना, उसके बाद नहीं, उसको फिर दूर।
ನೆಕ್ಸ್ಟ್ ಕಂಪ್ಯೂಟರ್ಸ್, ಕಂಪ್ಯೂಟರ್ಸ್ ಸಹ ಮೊಬೈಲ್ಸ್ ತರನೇ, ಅದು ಒಂದು ವ್ಯಸನಾಗೋಗುತ್ತೆ, ಅದರಲ್ಲೂ ಇಮಿಡಿಯೇಟ್ ಏನಾಗುತ್ತೆ, ಕೂತ್ಕೊಂಡು ಪದೇ ಪದೇ ದೀರ್ಘ ಸಮಯ ಅದ್ರ ಮುಂದೆ ಕೂತು ಸ್ಕ್ರೀನ್ ನೋಡಿದಾಗ ಕಣ್ಣುಗಳಿಗೆ ಸಮಸ್ಯೆ ಆಗುತ್ತೆ, ಮುಂಗೈನಲ್ಲಿ ಸ್ಪ್ರೇನ್ ಆಗುತ್ತೆ, ಅಥವಾ ಕತ್ತಿನ ನರಗಳ ನೋವು ಬರುತ್ತೆ ಸೊಂಟದ್ದು, ಇದನ್ನ ಅದರಲ್ಲೂ ಪೋಶ್ಚರ್ ಮುಖ್ಯವಾದಂತಹ ವಿಚಾರ ಆಗುತ್ತೆ. ಆಮೇಲೆ ಅದ್ರ ಟಿವಿಗೂ ಇದಕ್ಕೂ ಏನ್ ವ್ಯತ್ಯಾಸ, ಅದರಲ್ಲಿ ನಮ್ ಕಂಟ್ರೋಲ್ ಇರಲ್ಲ, ಬಟ್ ಕಂಪ್ಯೂಟರ್ ನಲ್ಲಿ ಪೂರ್ಣ ಕಂಟ್ರೋಲ್ ನಮ್ಗೆ ಇರುತ್ತೆ, ಯಾವಾಗ ಬೇಕಾದ್ರೂ ನೀವು ಶಟ್ ಡೌನ್ ಮಾಡ್ಕೊಳ್ಬಹುದು. ಬಟ್ ಅದ್ರಲ್ಲಿ ನಾವೇನ್ ನೋಡ್ತೀವಿ ಅನ್ನೋದು ಬಹಳ ಮುಖ್ಯ ಆಗುತ್ತೆ, ಅಥವಾ ನಮ್ಮ ಮಕ್ಳು ಏನ್ ನೋಡ್ತಾರೆ ಅದ್ರಲ್ಲಿ ಅನ್ನೋದು ಮುಖ್ಯ ಆಗುತ್ತೆ. ಅಣ್ಣ ಹೇಳ್ತಿರೋ ಜ್ಞಾನ ಸರೋವರದಲ್ಲಿ ಅಂತಾರಾಷ್ಟ್ರೀಯ ಮಟ್ಟದ ಎಲ್ಲ ಬಿಕೆ ಮಾತಾ ಪಿತರಿಗೆ ಒಂದು ರಿಟ್ರೀಟ್ ನಡೀತು, ಅದ್ರಲ್ಲಿ ಮಕ್ಕಳನ್ನು ಕರ್ಕೊಂಡು ಬಂದಿದ್ರು. ಅದ್ರಲ್ಲಿ ಕೆಲವ್ರದ್ದು ಏನಂದ್ರೆ, ನಮ್ಮ ಮಗ ತುಂಬಾ ಚೆನ್ನಾಗಿ 10th ಮಾರ್ಕ್ಸ್ ತೆಗ್ದಿದ್ದ, ಅವನಿಗೆ ಅಪ್ರಿಷಿಯೇಟ್ ಮಾಡ್ಲಿಕ್ಕೋಸ್ಕರ ಮೊಬೈಲ್ ಕಟ್ಸಿದ್ವಿ ಅಥವಾ ಲ್ಯಾಪ್ಟಾಪ್ ಕೊಡ್ಸಿದ್ವಿ ಕಂಪ್ಯೂಟರ್ ಕೊಡ್ಸಿದ್ವಿ, ಯಾವಾಗ್ಲಿಂದ ಕೊಡ್ಸಿದ್ವಿ ಆವಾಗ್ಲಿಂದ ಪೂರ್ಣ ಅದರಲ್ಲೇ ತೊಡಗಿಸ್ಕೊಂಡಿದ್ದಾರೆ ಅಂತ. ತನಗಾಗಿ ಹೊಸದೊಂದು ಸಮಸ್ಯೆ ಅಥವಾ ಚಿಂತೆ. ಹಾಗಾಗಿ ಮಕ್ಕಳು ಸಹ ಏನ್ ನೋಡುತ್ತವೆ, ಪೇರೆಂಟ್ಸ್ ಅದನ್ನು ಸಹ ಕಂಟ್ರೋಲ್ ಮಾಡಬೇಕಾಗುತ್ತೆ ಅಥವಾ ಮಾನಿಟರ್ ಮಾಡಬೇಕಾಗುತ್ತೆ. ತೊ ಅದರಲ್ಲಿ ಹಾಗೇನೆ ಇನ್ನೊಂದು ಮಾಯ ಏನು, ಕಂಪ್ಯೂಟರ್ನಲ್ಲಿ ಯಾವ್ದೋ ಒಂದು ಇದೆಯಲ್ಲಿ ಅಂತೆಲ್ಲ ಸುಮ್ಮನಾಗಲ್ಲ, ಕಲರ್ ಚೇಂಜ್ ಆಗಿ, ಸೈಜ್ ಚೇಂಜ್ ಆಗಿ, ಸ್ಕ್ರೀನ್ ಸೈಜ್ ಚೇಂಜ್ ಆಗುವಂತ, ಸ್ಪೆಸಿಫಿಕೇಶನ್ ಚೇಂಜ್ ಆಗುವುದು, ಬ್ರ್ಯಾಂಡ್ ಚೇಂಜ್ ಆಗುವಂತದ್ದು, ಪ್ರೊಸೆಸರ್ ಅಲ್ಲಿ ವ್ಯತ್ಯಾಸ ಆದ್ರೆ, ಇನ್ಬಿಲ್ಟ್ ಹಾರ್ಡ್ ಡಿಸ್ಕ್ ಇದ್ರೆ ಏನೆಲ್ಲ, ಅದನ್ನೇನ್ ನಿಮ್ಗೆಲ್ಲ ಚೆನ್ನಾಗಿ ಗೊತ್ತಾ ಇದೆ. ಅದನ್ನು ಏನಂತೆ, ಒಂದು ಮಾಯೆ ಮತ್ತು ವ್ಯಸನ.
ಚೌಥ ಇಂಟರ್ನೆಟ್. आज की दुनिया में इंटरनेट है तो बहुत सारी सेवाएं हो रही है इंटरनेट की वजह से, पर जितनी सेवाएं है उतना उसका उससे भी ज्यादा नुकसान भी हो सकता है. विदेश की एक बहन ने अनुभव एक बार शेयर किया था कि उनके सेंटर पर एक बहुत ही पुराने भाई थे, और वो भाई बहुत अनन्य भाई थे, बहुत सारी सेवाएं उन्होंने की थी. अचानक एक दिन सेंटर पर थोड़ा इंटरेस्ट कम हो गया, आना कम कर दिया, कभी आते थे कभी नहीं आते थे, और उनको पूछा गया क्या है क्यों नहीं आ रहे हो, तो कुछ बताते नहीं थे वो, और वो कहते थे कि परहैप्स बाबा डजंट वांट मी टू वर्क एनी मोर, टू डू एनी मोर सेवा, बाबा शायद चाहता है कि मैं और कुछ ज्यादा सेवा नहीं करूं. ऐसे सारे बाबा को बीच में ला के, सारा बीके जैसे करते ना, कुछ भी रहा था तो बाबा को लाते बीच में, ड्रामा, बाबा, दीदा, देयर वेपन्स, भाग्य, ये सब वेपन्स है, ठीक है ना, ड्रामा में है तो क्या करे, तो ऐसा. हिसाब किताब है, इज आर द वेपन्स बिगेस्ट यूज. तो उसने भी कहा कि क्या करूं मेरा ऐसा है. तो उसका इंटरेस्ट खत्म हो गया सेवा में, सेवा नहीं कर रहा है. तो बड़ी बहन जी ने बताया, छोटी बहन जी को पूछो उसको क्या है, तो उसने फिर भी नहीं बताया. फिर सेपरेट उसके साथ मीटिंग की और काउंसिलिंग सेशन किया, तब उसने बताया कि मुझे रात में वीडियोस देखने की आदत पड़ गई है, यूट्यूब वल्गर वीडियोस, और वो देखते देखते 11 बज जाते हैं, 12 बज जाते हैं. दूसरे दिन फिर अमृत वेला होता नहीं है, हुआ भी तो नींद, और जब सेंटर आता हूं तो मुरली सुनने की इच्छा नहीं होती है, और फिर सेवा में इंटरेस्ट नहीं है, करता है पर इंटरेस्ट नहीं है. दिन भर में सेवाएं करता है, रात में वीडियोस.
इंटरनेट इंद तुम्बा उत्तमवादंत सेवे नडीता इदे, बट अदरलिंद एष्टु सेवे आगतिदयो अदक्किंत हेच्चिन मट्टद अपाय आगतिदे. ವಿದೇಶಿ ಅಕ್ಕನವರ ಒಂದು ಅನುಭವವನ್ನು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ರು. ಒಂದು ಸೇವಾ ಕೇಂದ್ರಕ್ಕೆ ಒಬ್ಬರು ಅಣ್ಣ ಬರೋರು, ಬಹಳ ಉತ್ತಮವಾದಂತಹ ಸೇವಾದಾರಿ ಬಾಬಾರವ್ರಿಗೆ, ಅಂದ್ರೆ ಎಲ್ಲಾ ಪ್ರಕಾರದಲ್ಲೂ ನಡ್ಕೊಳ್ತಿದ್ರು. ಬಟ್ ಸ್ವಲ್ಪ ಸಮಯ ಆದ್ಮೇಲೆ ಇದ್ದಕ್ಕಿದ್ದಂಗೆನೇನಾಯ್ತು, ಅವ್ರಿಗೆ ಆಸಕ್ತಿ ಕಡಿಮೆ ಆಯ್ತು, ಸೇವೆನಲ್ಲಿ ಆಸಕ್ತಿ ಕಡಿಮೆ, ಮುಳ್ಳಿ ಕೇಳೋದ್ರಲ್ಲಿ ಆಸಕ್ತಿ ಕಡಿಮೆ, ಯೋಗದಲ್ಲಿ ಎಲ್ಲವೂ. ಇವ್ರಿಗನಿಸ್ತು ಮೊದಲೆಲ್ಲ ಇಷ್ಟೊಂದು ಚೆನ್ನಾಗಿದ್ರಲ್ಲ, ಈಗ ಯಾಕೆ ಹೀಗೆ ಅಂತ. ಯಾವಾಗ ಸೇವೆನಲ್ಲಿ ನಿರಾಸಕ್ತಿ ನೋಡಿದ್ರು ಕೇಳಿದ್ರು ಏನಾಯ್ತು ನಿಮ್ಗೆ ಅಂತ. ಅವಾಗ ಹೇಗೆ ನಾವು ನೆಪ ಹೇಳ್ತೀವಲ್ವಾ ಡ್ರಾಮಾದಲ್ಲಿ, ಬಹುಶಃ ಬಾಬಾ ನನ್ನಿಂದ ಇಷ್ಟೇ ಸೇವೆ ಮಾಡಿಸ್ಕೊಳಕ್ ಇಷ್ಟಪಡ್ತಾರೆ ಅನ್ಸುತ್ತೆ, ಹೆಚ್ಚು ಮಾಡ್ಲಿಕ್ಕೆ ಇಷ್ಟಪಡಲ್ಲ ಅನ್ಸುತ್ತೆ, ಡ್ರಾಮಾದಲ್ಲಿ ಇರೋದು ಹೇಗೆ ಪಾತ್ರ ಹಾಗೆ ಏನೋ ಒಂದು ನೆಪ ಹೇಳ್ಬಿಟ್ಟು ಸುಮ್ಮನಾಗ್ತಿದ್ರು. ಆದ್ರೂ ಸ್ವಲ್ಪ ಸಮಯ ಕಳೆದ್ಮೇಲೆ ಅಕ್ಕ ಸೆಪರೇಟ್ ಕರೆದು ಅವ್ರ ಜೊತೆ ಮಾತಾಡಿ ಕೌನ್ಸಿಲಿಂಗ್ ಮಾಡಿದ್ಮೇಲೆ ಅವ್ರು ಹೇಳಿದ್ರು, ನನ್ಗೆ ಇತ್ತೀಚೆಗೆ ರಾತ್ರಿ ಹೊತ್ತು ಅಶ್ಲೀಲವಾದ ಅಂದ್ರೆ ವಿಡಿಯೋ ನೋಡುವಂತ ಅಭ್ಯಾಸ ಆಗಿದೆ, ಅದರಲ್ಲೂ ಅಶ್ಲೀಲವಾದಂತ ವಿಡಿಯೋ, ಅದನ್ನ ನೋಡಿದ್ಮೇಲೆ ಅಮೃತ ವೇಳೆ ಅಂದ್ರೆ ಅದನ್ನ ನೋಡ್ತಾ ನೋಡ್ತಾ 11:00 ಆಗುತ್ತೆ ಮಲಗೋದಿಕ್ಕೆ, ಅದಾದ್ಮೇಲಿಂದ ಅಮೃತ ವೇಳೆ ಇದ್ರೆ ನಿದ್ರೆ ಬರುತ್ತೆ, ಅದಾದ್ಮೇಲೆ ಮುರುಳಿ ಕೇಳಕ್ ಬಂದ್ರೆ ಇಂಟ್ರೆಸ್ಟ್ ಇಲ್ಲ. ತೊ ಇಡೀ ದಿನ ಸೇವೆನಲ್ಲೂ ಮಾಡ್ತಾರೆ, ಅದು ಅಂತ ಆಸಕ್ತಿ ಇಲ್ಲ.
ನೆಕ್ಸ್ಟ್ ಸೋಷಲ್ ಮೀಡಿಯಾ, ಫಿಫ್ತ್ ಸೋಷಲ್ ಮೀಡಿಯಾ ಮೇ ಕ್ಯಾ ಕ್ಯಾ ಹೈ, ಟ್ವಿಟರ್, ಇನ್ಸ್ಟಾಗ್ರಾಮ್, ವಾಟ್ಸ್ಆಪ್. अच्छा, आप ही बोलने दीजिए, उनको ज्यादा पता है, दे आर वेरी क्लेवर. क्या क्या है? हाँ, फेसबुक, व्हाट्सएप, ट्विटर तो यूज करते हैं काफी लोग, और गूगल अकाउंट, और बहुत है, हमको भी पता नहीं इतने हैं, बहुत बड़ी लिस्ट है, अबाउट 10-15 से भी ज्यादा है. मेन दो, एक तो फेसबुक और दूसरा व्हाट्सएप. व्हाट्सएप पर हमने एक बार क्लास कराई थी बहुत पहले, व्हाट्सएप की माया. तो व्हाट्सएप तो सेवा का बहुत अच्छा साधन है, पर वो व्हाट्सएप इटसेल्फ माया बन सकता है. उसमें बहुत सारी पॉइंट्स है व्हाट्सएप की, जैसे ये जो व्हाट्सएप है, एक एक चीज है इसमें. सबसे पहले तो इसका ये सेटिंग में डीपी, वो बदलते ही रहते हैं पिक्चर, और वो इसलिए बदलते हैं कि दूसरे देखे और कुछ भेजे हमको. स्टेटस बार बार बदलते रहते हैं, बार बार बदलते रहते हैं, वो भी एक माया है. उसके बाद में नोटिफिकेशंस, उसके बाद में चैट्स, उसके बाद में ग्रुप्स, कई सारे लोग 20-20 ग्रुप्स में है. नॉइज, व्हाट्सएप नॉइज, कोई ना कोई कुछ ना कुछ भेजते रहता है, भेजते रहता है, भेजते रहता है मैसेजेस. हैप्पी सदगुरुवार मॉर्निंग 4:00, योग में बैठे हैं मॉर्निंग, हम लोग हॉस्पिटल में है तो हमको आईसीयू से रात में कॉल आते हैं, इमरजेंसी मैसेजेस. तो एक बार एक मैसेज आया इमरजेंसी 4:00, तो मुझे लगा कि शायद आईसीयू से होगा कोई सीरियस पेशेंट के लिए, तो देखा तो पति पत्नी का जोक. अमृत वेला 4 कौन भेज रहा है? अज्ञानी नहीं, बीके. हैप्पी अमृत वेला, हैप्पी सदगुरुवार, गुड मॉर्निंग, थॉट फॉर द डे. भेजने की इतनी ज्यादा इच्छा है, बहुत ज्यादा। जो भेज रहे शायद खुद पढ़ा भी नहीं है, टेक्स्ट, टेक्स्ट के बाद में ऑडियोस, ऑडियो के बाद में वीडियोस, जोक्स, वेरी गुड क्लास, पावरफुल क्लास, मस्ट लिसन फॉरवर्ड, खुद सुना नहीं है उधर भेज दिया। अब जिसको भेजा, वेरी गुड क्लास फॉरवर्ड, वेरी गुड क्लास, पावरफुल क्लास, हाँ वो तो, और दूसरे प्रकार की माया है, वो एक नई माया है। उसने उसको भेजा, उसने उसको वो क्लास घूम रहा है बेचारा, कोई भी सुनने को नहीं है, ऐसे ही घूम रहा है वो अनाथ ऑर्फन क्लास, उसको धारण करने वाला कोई मिल ही नहीं रहा है, जो मिलता है उसको फुटबॉल की तरह फॉरवर्ड फॉरवर्ड फॉरवर्ड, वेरी पावरफुल क्लास, मस्ट लिसन, और केवल फॉरवर्ड फॉरवर्ड, ईमेल ईमेल कर दिया, इधर से उधर, उधर से उधर, उधर से उधर, उधर से उधर, और फिर जिसने क्लास करा है उसके पास एक दिन आ जाता है, मस्ट लिसन, सुनना किसी को ही नहीं है, हर एक को दूसरे का कल्याण करने में ज्यादा लगे, उनको लगता है ये क्लास हमारे सेंटर को वालों को मिलना ही चाहिए, मधुबन वालों को लगता है सेंटर वालों को जाना चाहिए, सेंटर वाले सोचते हैं अच्छा हमको तो मिल गया है, पर दूसरे सेंटर वालों को कैसे मिलेगा, वो उधर फॉरवर्ड करता है, उस बहन को तो कहीं से मिलने का है नहीं, वो उसको फॉरवर्ड करता है, वो उसको फॉरवर्ड ही फॉरवर्ड करते रहते हैं, सेंड सेंड, बस ये सब व्हाट्सएप, व्हाट्सएप की माया, ट्रांसलेशन की जरूरत नहीं है, ये पावरफुल टॉपिक है,
देवर विद यू,
तो व्हाट्सएप ग्रुप्स, इतने ग्रुप्स, और हर ग्रुप में, अच्छा चलो ग्रुप में चले भी गए तो कुछ ना कुछ डालते रहते हो उसमें, कुछ ना कुछ डालने की बहुत, पोस्ट करने का एडिक्शन है, कुछ ना कुछ पोस्ट करो, कुछ ना कुछ करते रहो पोस्ट, ये एक माया है। स्टेटस, हम कहाँ है वो चेंज करते रहेंगे बार बार, हम यहां हैं, हम वहां हैं, हम वहां हैं, लोकेशन, तो ये एक चीज, तो व्हाट्सएप फेसबुक ये सब सेवा के लिए बहुत अच्छा है, परंतु इसमें माया भी उतनी ज्यादा है। उठते ही सबसे पहला काम किसने क्या भेजा, फर्स्ट थिंग इज दिस, क्या आया। तो व्हाट्सएप और फेसबुक ये है सोशल मीडिया। नेक्स्ट है, टाइम पूरा हो रहा है, नेक्स्ट कितने हो गए, 5, छठवा ऑनलाइन गेम्स, जिसकी हमने थोड़ी चर्चा पहले भी की थी, गेम्स का एडिक्शन है, लगाओ में गेम्स ऑनलाइन, उसमें इतने सारे गेम्स है, बस खेलते रहते हैं, और कुछ ऑनलाइन गेम्स है। रिसेंटली आपने एक अगर न्यूज सुनी होगी तो मुंबई में एक लड़के ने, 7 साल के एक 8 बच्चे ने एक बहुत ऊपर से मंजिल से कूद कर आत्महत्या कर ली, जीवघात, ब्लू वेल्स नाम का एक गेम है, ब्लू वेल्स नाम का, तो उस गेम में 1 महीना वो गेम चलता है, उस गेम में बहुत सारे चीजें करने को कहा जाती है, जैसे रात के अंधेरे में चलना, डरावने गीत सुनना, तो और वो सामने वाला जो बच्चा है वो करते जाता है एक एक चीज, वो इंस्ट्रक्शन देते जाता है सामने से, और वो करते जाता है एक एक के बाद, दीवार पर से चलना, ऐसे वो करता गया, 1 महीने तक जो जो इंस्ट्रक्शंस, एक के बाद एक डेयरिंग एंड चैलेंजिंग टास्क, और फिर एक टास्क ऐसा था छत पर चले जाओ और वहां से कूद जाओ, और वो कूद गया एंड ही डाइड। गेम्स, ऐसे खतरनाक गेम्स भी बने हुए हैं, ऑनलाइन गेम्स है, इसके लिए हम अपने बच्चों को क्या दे रहे हैं, हमने मोबाइल तो खरीद के दे दिया, वो कर क्या रहा है हमको क्या पता चलता है, वो हमारे सामने थोड़ी दिखाता है, उसमें इंटरनेट भी दे दिया हमने। अगर बच्चों को मोबाइल देना ही है तो सिंपल मोबाइल, नो स्मार्टफोन्स, सारी माया स्मार्टफोन्स की है, सिंपल मोबाइल देना जिसमें मैसेज हो और कॉल, बस हाँ एक बहुत चित्र भेजा था किसी ने, पहले के जमाने में 97 का एक चित्र, एक बच्चा है बाहर खेल रहा है, माँ उसका कान पकड़ के अंदर लेके जा रही है चल घर के अंदर। अभी 2017 बच्चा घर में लगा हुआ है, उसको माँ बाहर कान पकड़ के बाहर लेके जा रही है, बाहर खेलो। तो ऐसा डिफरेंस है। तो गेम्स एंड लास्ट ऑनलाइन न्यूज एडिक्शंस, न्यूज एडिक्शन, पॉलिटिक्स में क्या चल रहा है, कंटिन्यूअस मोबाइल में न्यूज पढ़ते रहते हैं, न्यूज का भी एक एडिक्शन है, ये एक अलग प्रकार का एडिक्शन है। कहां क्या चल रहा है, पॉलिटिक्स हो स्पोर्ट्स हो, वो न्यूज 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 दिन रात पढ़ते रहते हैं, उसको ही पढ़ते रहते हैं, ये भी कई लोग एडिक्शन हो जाता है न्यूज का, ऑनलाइन न्यूज एडिक्शन। तो इतनी जो 7 बातें कही, ये सभी डिजिटल वर्ल्ड की है। स्टडीज बहुत सारी हुई है जिन्होंने ये समझा, देखा गया कि जब भी हम कुछ समय के लिए भी इनसे दूर रहते हैं तो माइंड स्टेबल हो जाता है, माइंड में जो रेस्टलेसनेस है, मेंटल हेल्थ जो है वो इंप्रूव हो जाती है, वर्क इफिशियंसी इंप्रूव हो जाती है। तो कुछ समय हमको ऐसा निकालना है कि जिससे हम इन सब चीजों से दूर रहे, नहीं तो हम इसमें डूबते जाएंगे। अपने आप को स्टॉप करना है, कैसे करना है ये खुद ही अपना प्लानिंग बनाना है, ठीक है। तो अभी समय पूरा हो रहा है इसलिए क्लास को पूरा करते हैं। ओम शांति।